पद्य क्रमांक 13 अविरत श्रमणे हेच जिणे। प्रबोधिनीतल्या विद्यार्थ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या भावनिक व प्रेरणात्मक विकासासाठी त्यांच्यामध्ये रिस्पॉन्सिव्ह, रिस्पॉन्सिबल, कोऑपरेटिव्ह, क्रिएटिव्ह आणि रिजनरेटिव्ह हे गुण विकसित झाले पाहिजेत असे कैलासवासी आप्पांनी म्हटले होते। कार्यकर्ते बनूया या पुस्तिकेत या गुणांचे मराठी भाषांतर अनुक्रमे प्रतिसादी, उत्तरदायी, सहयोगी, नवनिर्मितीक्षम आणि प्रेरणा संक्रामक असे केले आहे। प्रेरणा संक्रामक म्हणजे इतरांमध्ये स्वतःच्या प्रेरणेचे संक्रमण करणारा। प्रेरणेचे संक्रमण म्हणजे एकाकडून दुसऱ्याकडे प्रेरणेचे हृदयांतर करणे, स्वतःच्या हृदयातील प्रेरणा दुसऱ्याच्या हृदयात सुद्धा जागी करणे। आजचे पद्य प्रेरणा संक्रामकाने काय काय केले पाहिजे हे सांगणारे आहे। त्याचे ध्रुपद असे आहे, अविरत श्रमणे हेच जिणे, स्वप्नी ही ध्येय पुनीत मने। जे सतत ध्येयाचे चिंतन करतात त्यांच्या मनातील इतर सर्व विचार बाजूला सरले जातात, जणू त्यांची मने ध्येय चिंतनाने पुनीत म्हणजे धुवून निघालेली असतात। त्यांना झोपेतही ध्येय साधनेची स्वप्ने पडतात, मग जागेपणीचे त्यांचे जगणे तर ध्येयसिद्धीसाठी विश्रांती न घेता सतत काम 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 असेच असते। पहिलं कडवं असं आहे, ईश्वरे अर्पिली अमोलकाया, विमुक्त व्हाया मन जिंकाया, गतवैभव आपुले मिळवाया, जागणे जना जागविणे। आपल्याला ईश्वराने आपले शरीर दिले आहे ते अतिशय मौल्यवान आहे, त्याचा उपयोग शरीर सतत कामात जुंपून आपल्या मनावर नियंत्रण आणण्यासाठी, देशाला पुन्हा वैभव संपन्न करण्यासाठी आणि आपण शरीर नसून आत्मा आहोत हे ओळखण्यासाठी म्हणजे मुक्त होण्यासाठी करायचं आहे। हे जाणून घेऊन स्वतः आपल्या कर्तव्याच्या बाबतीत जागे व्हा आणि इतरांनाही जागे करा। पुढचं कडवं आहे, दुर्बलतेचा घाव जिव्हारी, शल्यतयाचे खुपे अंतरी, कृतीने कोरुनिया हेतु उरी, वागणे स्वये वागविणे। आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी आपले शरीर पुरेसे बलवान नाही, आपल्या मनावर आपले पुरेसे नियंत्रण नाही हे लक्षात आले की शरीर मनाच्या दुबळेपणाची ती जाणीव सलत राहते। इच्छा असून कामात कमी पडतो आहोत या जाणीवेने जणू मर्मावरच आघात केला आहे असे वाटते। अशा वेळी असेल त्या शक्तीनेशी काम करत आपले कर्तव्य पूर्ण करायचेच आहे हे मनावर बिंबवायचे आहे। काम करत करतच शरीरात त्यासाठी आणखी बळ येणार आहे हे लक्षात ठेवून स्वतः तसे वागायचे आहे आणि इतरांना तसे वागायला प्रोत्साहन द्यायचे आहे। तिसरं कडवं असं आहे, सदोदितमुखी अमृतवाणी, घे स्वजनांचे मन जिंकोनी, मृत ईर्ष्या फुलवी वचनांनी, बोलणे स्वये बोलविणे। इतरांना आपल्यासारखे कर्तव्याच्या बाबतीत जागे करायचे असेल, त्यांना आपल्यासारखे अविरत श्रम करायला प्रोत्साहन द्यायचे असेल, याबाबतीत त्यांनी आपले ऐकायचे असेल तर त्यांची मने जिंकली पाहिजेत। त्यासाठी ते स्वजन म्हणजे आपुलकीच्या नात्याने आपल्याशी जोडलेले आहेत असे आपल्याला व त्यांनाही वाटले पाहिजे। यासाठी विजलेल्या कर्तव्य भावनेला संजीवनी मिळून ती जिवंत होईल, सतत प्रेरणा मिळेल अशा प्रकारचे हृदय बोलणे सर्वांशी केले पाहिजे। आपण असे बोलायचे लक्षात ठेवले पाहिजे, आपल्या सहकाऱ्यांनाही तसे बोलायला शिकवले पाहिजे। पुढचं कडवं असं आहे, कर्णपथावर येतील वार्ता, सुगम याहुनी सहस्र वाटा, निर्धारे पुढती नच ढळता, चालणे दुजा चालविणे। आपल्याला आपली शक्ती कशात आहे हे माहीत असते आणि आपल्यातील उणीवाही लक्षात येत असतात। उणीवांवरच कुढत राहिलो तर आपल्या मार्गातील अवघडपणाच मनात ठसत राहतो। अशा वेळी इतर मार्ग जास्त सोपे आहेत असे वाटायला लागते। अनेक जण कामाच्या पर्यायी पद्धती सांगतात, त्या ऐकल्यावर आपली पद्धत सोडून इतर मार्गाने जावे असा मोह होतो। ते हातचे सोडून पळत्याच्या मागे जाण्यासारखे आहे। अशा वेळी आपला मार्ग न सोडता निश्चयाने पुढे चालत राहिले पाहिजे. इतरांनाही धीर देत आणि त्यांच्यामध्ये उत्साह भरत त्यांना आपल्याबरोबर नेले पाहिजे. पाचवं कडवं असं आहे, कार्यमग्नता फळचिंतेचे, असंतोष हे बीजफळाचे, पुरवुनिया जल सहवासाचे, फुलविणे मळे बहरविणे. ध्येयासाठी अविरत श्रमणे हीच कार्यमग्नता, म्हणजे कामात बुडून जाणे आहे. ध्येयसिद्धीसाठी आणखी काय केले पाहिजे हा विचार म्हणजेच कामाची चिंता करणे. काम होईल की नाही, कसे होईल, असा चिंतेचा नकारात्मक अर्थ इथे अपेक्षित नाही, तर कसे करूया, काय करूया, अशी येथील चिंता होकारात्मक आहे. चालले आहे ते काम पुरेसे नाही, काम पुरेशा वेगाने चालू नाही, याबद्दलच्या असंतोषाने किंवा असमाधानाने ही चिंता किंवा चिंतन सुरू होते. असंतोष हे बीज, त्यातून चिंता किंवा चिंतन हा अंकुर फुटतो आणि त्यातून कार्यमग्नता हे फळ येते. म्हणून असंतोष हे कार्यमग्नता या फळाचे बीज आहे. असंतोषातून नकारात्मक चिंता उत्पन्न होऊ नये, सकारात्मक चिंतनच व्हावे. यासाठी ज्यांच्या मनात असंतोष आहे त्यांना सकारात्मक व विजयेच्छेने विचार करणाऱ्यांची साथ संगत लागते. असा विजयेच्छेने विचार आपण केला, आपल्या सहवासाची संधी इतरांना दिली, तर त्यांच्या असंतोषातून कार्यमग्नता फुलेल. अनेकांनी असा विजयेच्छेने विचार केला तर कार्याचे मळेच्या मळे पिकतील, म्हणजे भरपूर कार्य होईल. शेवटचं कडवं असं आहे, राष्ट्रकारणी सर्वसमर्पण, वीरव्रताचे करी आवाहन, स्वार्थाचे सागर उल्लंघन, ध्येय देव नयनी बघणे. कार्यमग्नतेतून अखेर समृद्धी निर्माण व्हायला पाहिजे. यासाठी आपले ध्येयच जणू काही आपल्याला वीरव्रत घेण्याचे आवाहन करत आहे. वीरव्रत म्हणजे यश मिळेपर्यंत कितीही वेळा अपयश आले तरी त्या अपयशांवर मात करत राहण्याचे व्रत. हे व्रत केवळ स्वतःच्या समृद्धीसाठी स्वीकारायचे नाही, तसे करणे स्वार्थीपणाचे होईल. राष्ट्रार्थ पराक्रमाची भव्य कृती करणे, त्यासाठी अविरत श्रम करून शरीर झिजवणे, अशा वीरव्रताचे आवाहन ध्येयदेव म्हणजे ध्येयाच्या रूपातील देव करत आहे. रूप पालटू देशाचे हे ध्येयच सतत आमच्या डोळ्यांसमोर असावे. त्याच्या सिद्धीसाठी सर्वस्वपणाला लावायची बुद्धी आम्हाला व्हावी. ज्याला इतरांना पेटवायचे आहे त्याने या पद्यामध्ये म्हटल्याप्रमाणे स्वतः कर्तव्याच्या बाबतीत जागे राहिले पाहिजे. कृतींनी प्रेरणा जागी राहील असे वाकले पाहिजे. इतरांची विजू पाहणारी प्रेरणा पुनरुज्जीवित होईल असे बोलले पाहिजे. ठामपणे ठरवलेल्या मार्गाने चालत राहिले पाहिजे. इतरांना कार्यमग्न करण्यासाठी त्यांच्याबरोबर राहून त्यांच्यापर्यंत सकारात्मक व विजयेच्छू विचार सहवासातून पोचवले पाहिजेत आणि राष्ट्रकार्यासाठी वीरव्रता पालनाचे आवाहन केले पाहिजे. जागणे, वागणे, बोलणे, चालणे, सहवासात राहणे आणि वीरव्रताचे पालन करण्याचे आवाहन करणे, हे सर्व स्वतः करणे व इतरांकडून करवणे म्हणजे प्रेरणा संक्रमण. प्रेरणा संक्रामक बनण्यासाठी हे सर्व करायचा निश्चय केला पाहिजे.